नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित झालं. अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारताच विरोधकांनी बिहारमधल्या मतदार यादी पुनरीक्षणासह इतर मुद्द्यांवरून घोषणाबाजी सुरू केली. संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासूनच लोकसभेत कामकाज सुरळीत होत नसल्याबद्दल बिर्ला यांनी नाराजी व्यक्त केली. विरोधक जाणीवपूर्वक सदनाचं कामकाज होऊ देत नसल्याचं सांगत त्यांनी कामकाज स्थगित केलं. ते म्हणाले,
लोकतंत्र में नियोजित तरीके से सदन को बाधित करना ये लोकतंत्र प्रक्रियाओं के लिए अच्छा नहीं है, परंपराओं के लिए भी अच्छा नहीं है. आप कोई भी मुद्दे हो, कोई भी सवाल हो, आप प्रश्नकाल के बाद हमसे मिलें. हम नियम प्रक्रियाओं के अंदर आपको हर मुद्दों पर चर्चा करने का पर्याप्त मौका देंगे. मुझे लगता है कि आप नियोजित तरीके से ही सदन को बाधित करना चाहते हैं, इसलिए सदन की कार्रवाई आज 2 बजे तक के लिए स्थगित की जाती है.
दरम्यान राज्यसभेत आज कामकाज सुरू होताच झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सोरेन यांना आदरांजली म्हणून राज्यसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचं आज दिल्लीत सर गंगाराम रुग्णालयात दीर्घ आजारानं निधन झालं. ते 81 वर्षांचे होते. स्वतंत्र झारखंड राज्य निर्मितीसाठी त्यांनी दीर्घकाळ संघर्ष केला होता. त्यानंतर ते 3 वेळा झारखंडचे मुख्यमंत्री झाले होते. केंद्रात काँग्रेसप्रणित मनमोहन सिंग सरकारमध्ये कोळसा मंत्री म्हणूनही त्यांनी काम केलं होतं. शिबू सोरेन हे 38 वर्ष झारखंड मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिबू सोरेन यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं. सार्वजनिक जीवनासाठी समर्पित असलेले शिबू सोरेन हे समाजाच्या तळागाळातून वर आलेले नेते होते. त्यांनी आदिवासी समुदाय, गरीब आणि उपेक्षितांच्या सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्न केले, असं पंतप्रधानांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. दरम्यान आजपासून झारखंडमध्ये 3 दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. राज्यातली सर्व सरकारी कार्यालयं आज आणि उद्या बंद राहतील. शिबू सोरेन यांच्या निधनामुळे झारखंड विधानसभेचं पावसाळी अधिवेशनही अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं. जम्मू काश्मीरमध्ये लष्कर, सुरक्षा दल आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी राबवलेल्या ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले 3 दहशतवादी पाकिस्तानी असल्याचं न्यायवैद्यक पुराव्यानं स्पष्ट झालं आहे. या तिघांच्या मृतदेहाचे फॉरेन्सिक अहवाल आणि इतर माहितीवरून ही बाब समोर आली. हे 3 दहशतवादी लष्कर ए तय्यबा या संघटनेचे सदस्य होते. पहलगाम इथं हल्ला केल्यानंतर ते चिगाम हरवन जंगलात लपून बसले होते, असं तपासातून निष्पन्न झालं आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक आजपासून सुरू झाली. बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखालील ही समिती येत्या बुधवारी आपला निर्णय जाहीर करेल. लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यात औसा तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांनी दरोडेखोर टोळीला जेरबंद केलं. नागरिकांनी दाखवलेली सतर्कता आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली ही गँग पकडण्यात यश आलं. औसा तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील शिंदाळा गावाजवळ एक वाहनसारखं ये जा करत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर सावध असलेल्या नागरिकांनी वाहन अडवून तपास केला असता त्यात 8 जण शस्त्रास्त्र आणि हत्यारासह आढळून आले. नागरिकांनी तात्काळ औसा आणि भादा पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी 8 पैकी 5 जणांना ताब्यात घेतलं. आरोपींकडून 1,71,000 मुद्देमालही जप्त करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर इथल्या कौटुंबिक न्यायालयात जवळपास 32 वर्षांनंतर वकील संघाची स्थापना करण्यात आली आहे. जिल्ह्यात 1993 कौटुंबिक न्यायालयाची सुरुवात झाली होती. धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून नुकतंच यासंबंधीचं नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालं आहे. त्यानुसार संस्थापक कार्यकारिणी निश्चित केल्याची माहिती वकील संघाचे सचिव वैभव आमले यांनी दिली. कार्यकारिणीत अध्यक्षपदी अनंतकुमार गुंगे, उपाध्यक्ष नवनाथ सिंगारे, सहसचिव परमेश्वर पिसे यांच्यासह आणखी 7 सदस्यांचा समावेश आहे. महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीला वनतारा इथून परत पाठवावं अशी मागणी करत कोल्हापूरकरांनी काल नांदणी ते कोल्हापूर असा विराट मोर्चा काढला. भगवान महावीर जयंती उत्सव समिती, इचलकरंजी आणि समस्त जैन बांधवांच्या वतीनं माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या पदयात्रेत नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10